आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. उच्च शिक्षणा खातीर मनोहर पर्रीकार गोंय शिश्यवृत्ती येवजण 2018 खाला 2023-24 वर्सा खातीर गोंयच्या 30 विद्यार्थ्यांची निवड जाल्या. हे येवजणे खाला विद्यार्थ्यांक उच्च शिक्षणा खातीर शिश्यवृत्ती दितात. गोंयच्या तरणाट्या विद्यार्थ्यांक भारत आनी परदेशांतल्या प्रतिश्ठीत विद्यापीठांनी आनी उच्च शिक्षण संस्थांनी शिकपाक अर्थीक मजत दिवन प्रोत्साहन दिवप हो येवजणेचो हेत आसा. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण 2023-24 शिक्षणीक वर्सा गोंयच्या सुमार 211 विद्यार्थ्यांनी हे येवजणेचो लाव घेवपा खातीर अर्ज केल्ले. ह्या अर्जांची तपासणी करून चौकशी समितीन 30 पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. ह्या समितीन वेगवेगळ्या मळां वयल्या तज्ञांचो आस्पाव आशिल्लो. हे येवजणे खातीर निवड जाल्ल्या 30 विद्यार्थी म्हळ्यार एरोस्पेस, न्युरोसायन्स, बायोमेडिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, रसायनशास्त्र, रोबोटिक्स, बायोसायन्स, कम्प्युटर सायन्स, फिजिकल सायन्स, फायनान्स, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन, मेडिकल सायन्स, फार्मकॉलॉजी, बायोलॉजिकल सायन्स, व्यवस्थापन, स्पोर्ट्स, फिजिओलॉजी आदी मळार शिक्षण घेतात. गोंयच्या आदिवासी समाजाक राजकीय आरक्षण दिवपी विधेयक संसदेच्या ह्या अधिवेशनात विरोधकांनी बोवाळ घाल्ल्यान संमत जावपाचे अडकून उरले असे विधान राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तनावडे हांणी केला. ते पणजे भाजप मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत उलयताले. ह्या विधेयकाचेर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा जातली अशी माहिती खासदार तनावडे हांणी दिल्या. तशेंच केंद्रांत आसतना काँग्रेसीन 77 फावटी संविधानात दुरुस्ती केल्या जाल्यार भाजपान फाटल्या 16 वर्सांत फक्त 12 फावटूच दुरुस्ती केल्या. हाजे वयल्यान काँग्रेस पक्ष जनतेक एक बरे सरकार दिवपाक अपेसी थारला अशे खासदार सदानंद तानावडे हांणी म्हळा. ह्या शियाळी अधिवेशनात आपले 32 खात्यांतले 73 प्रश्न विचारिल्ल्याची माहिती तांणी दिल्या. जाल्यार विरोधकांनी बोवाळ घालून संसदेच्या कामात अडमळी हाडून अधिवेशनाच्या कामकाजाचो म्हत्वाचो वेळ पिड्ड्यार केल्ल्याचो आरोप तानावडे हांणी ह्या वेळार केलो. खेळ आनी अभ्यास हांची योग्य सांगड घालत जाल्यार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित जाता अशे कुर्ती जिल्हो पंचायत वांगडी प्रिया चारी हांणी सांगले. अमे उच्च माध्यमिक विद्यालयान फोंड्या खेळा संकुलान आयोजित केल्ल्या वर्सुकी खेळां महोत्सवान इनामां भेटवण सुवाळ्यान त्यो काल उलयताल्यो. आदल्या तेंपार खेळाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी फक्त अभ्यासाकडे लक्ष दिताले, पूण आज खेळ लेगीत एक करियर जावंक शकता असे तांणी सांगले. श्री अमे विद्याप्रसक मंडळाचे अध्यक्ष संदीप खांदेपारकार हांचे ह्या वेळार उलोवप जाले. मानसीक आनी शारिरीक भलायकी बरी राखपाक खेळ म्हत्वाचो आसा आनी दरेकल्यान दिसांतल्यान उणेच वरभर तरी खेळूंक जाय असे खांदेपारकार हांणी सांगले. ह्या खेळा महोत्सवाचे उक्तावण उद्देजक संदीप निगळे हांचे हस्तुकी जाले. गोंय राज्य जैव विविधताय मंडळाची पुनर्रचणूक जातली. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांचे फुडारपणा खाला मंडळाची नवी समिती स्थापन जातली. तिचो कार्यकाळ 3 वर्सां खातीर आसतलो. हे विशींची अधिसुचोवणी पर्यावरण आनी हवामान बदल खात्यान काढल्या. अधिसुचोवणी प्रमाण जैवीक विविधताय कायदो 2002 जो 2023 सुदारीत जाल्लो ताचे कलम 22 खाला गोंय सरकार गोंय राज्य जैव विविधताय मंडळाची फेररचना करतले आनी राजपत्रांत हे विशींची अधिसुचोवणी उजवाडाक आयले उपरांत ही समिती कार्यरत जातली. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांचे अध्यक्षतेखाला 14 वांगडी समितीन 7 पदाधिकारी वांगडी आनी 7 तज्ञ वांगडी आसतले. अतिरिक्त रान प्रधान मुखेल रान संरक्षक उदकास्त्रोत खात्याचे मुखेल अभियंते शेती संचालक पर्यावरण आनी हवामान बदल खात्याचे संचालक पंचायत संचालक आनी आदिवासी कल्याण खात्याचे संचालक पदाधिकारी वांगडी पदार आसतले. जाल्यार हर्डनचे नेल्सन फिगरेत बांबोळचे प्राध्यापक एम के जनार्थनम पर्यावरण मोगी राजेंद्र केरकार कार्मेल विद्यालयाचे डॉ मनोज बोरकार आयसीएआरचे संचालक डॉ प्रवीण कुमार वनस्पती शास्त्रज्ञ डॉ अक्षता फर्नांदीस आणि डॉ प्रदीप सरमुकादम हे तज्ञ वांगडी असतले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.